झोप आता रात्र झाली आहे.
आई मला काही विचारायचंय.
अगं उद्या सकाळी विचार.
नाही मला आत्ताच विचारायचंय.
बर विचार.
आकाशातल्या चांदण्या आकाशातल्या चांदण्या कशा ग पडत नाही.
रात्रभर जागून त्याला झोप कशी येत नाही.